श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझा दास बोधासी त्वा बोध वावे अपत्या परी पाजवी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक चौथा आणि समास सहावा बघणार आहोत। वंदन भक्ती, मागच्या समासात आपण अर्चन भक्ती पाहिली, आता आहे ती वंदन भक्ती। सहावी भक्ती ते वंदन करावे देवासी नमन। समर्थ म्हणतात वंदन भक्तीमध्ये सर्व ठिकाणी नमस्कार करत जायचंय, कुणाकुणाला नमस्कार करायचाय, नमस्कार केल्याचा परिणाम काय होतो, नमस्कार करणाऱ्याला काय मिळतं, हे सगळं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे। करावे देवासी नमन, संत साधू आणि सज्जन नमस्कार इथं जावे। नमस्कार करताना ज्याला नमस्कार करायचा त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आपल्याला आदरयुक्त प्रेम पाहिजे। म्हणून आपण जेव्हा नमस्कार करतो तेव्हा पहिल्यांदा परमेश्वराला भगवंताला नमस्कार असतो, नंतर संत साधू सज्जन जे भगवत स्वरूपच झालेले असतात अशी जी आदरणीय पूजनीय मंडळी असतात, सद्गुरु असतात, त्यांना आपण नमस्कार करत जातो। त्याबरोबर देवदेवतांनाही नमस्कार करतो। म्हणून ते म्हणतात सूर्यासी करावे नमस्कार, देवासी करावे नमस्कार, सद्गुरुस करावे नमस्कार। पण हा नमस्कार कसा असतो? साष्टांग भावे। रस्त्यात एखादी व्यक्ती भेटली म्हणजे आपण जो नमस्कार करतो तो बरोबर नुसते हात जोडतेम जोडल्यासारखे असतात, पण इथं जो नमस्कार करायचा आहे, ज्या पूज्य व्यक्तींना नमस्कार करायचा आहे, तो नमस्कार आहे साष्टांग भावे। ह्याचा अर्थ खऱ्या अर्थाने त्यांना प्रणिपात करायचा आहे, शरणागत बुद्धीनं त्यांच्याविषयीचा आदर, त्यांचं सामर्थ्य लक्षात घेऊन, त्यांचं महात्म्य लक्षात घेऊन आपण त्यांना शरणागत जातो आहोत ह्या भावाने नमस्कार करायचा आहे। साष्टांग नमस्कारास अधिकारू नाना प्रतिमा देवगुरु। कारण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नमस्कार असतात, त्याच्यामध्ये साष्टांग नमस्काराचा अधिकार घेण्याचा अधिकार कुणाला जर असेल तर तो देवगुरु, त्यांच्या प्रतिमा किंवा प्रत्यक्ष ते असतील तर। आणि अन्यत्र नमनाचा विचारू अधिकारे करावा। आणि इतर मंडळींच्या बाबतीत जो नमस्कार असेल तो त्याचा जर जसा अधिकार असेल त्याप्रमाणे नमस्कार करणार। कुणाच्या ठिकाणी आपण साष्टांग नमस्कार करतो, कुठं वाकून नमस्कार करतो, कुठं नुसतेच हात जोडतो, त्या हात जोडण्यामध्ये प्रेम आहे का बरोबरच केलेला आहे, या सगळ्यावर त्या नमस्काराचं मोल अवलंबून असतं। 56 कोटी वसुमती मध्ये विष्णू मूर्ती असी तयास नमस्कार प्रीती साष्टांग घालावे। सर्वांना साष्टांग नमस्कार घालावेत। भक्त ज्ञानी आणि वितरागी महानुभाव तापसी योगी सत्पात्रे देखोनी वेगी नमस्कार घालावे। सत्पात्र पाहिजे। आपण जेव्हा दान द्यायचं असतं, पूजा करायची असते, प्रत्येक ठिकाणी ती व्यक्ती कशी आहे, त्याचा अधिकार काय आहे ते पाहून आपल्याला करायला पाहिजे। तसा नमस्कार करताना देखील सत्पात्र बघितलं पाहिजे। वेदज्ञ आहे, शास्त्रज्ञ आहे, सर्वज्ञ आहे, पंडित पुराणिक विद्वज्जन आहे, याज्ञिक वैदिक पवित्र जन नमस्कार इथं जावे। ह्याच्यामध्ये आपल्याला ऐहिक काही गोष्टी मिळवायच्या म्हणून आपण नमस्कार करत नसतो, त्यांच्याविषयीची कृतज्ञता असते आणि आपल्याला परमार्थातील काही हवं असतं आणि म्हणून आपण हे नमस्कार करत असतो। म्हणजे नवविधा भक्ती असं म्हटलेलं आहे, सामान्य माणसाच्या ठिकाणी केले जाणारे नमस्कार आणि हे भक्तिभावाने केले जाणारे नमस्कार, ह्याच्यामध्ये फार फरक आहे। जेथे दिसती विशेष गुण ते सद्गुरूचे अधिष्ठान। प्रत्यक्ष सद्गुरू जरी समोर नसले तरी एखाद्या व्यक्तीमध्ये उत्कट एखादा गुण जर दिसला तर तेही सद्गुरूंचं अधिष्ठान आहे असं समजून त्या गुणांना केलेला तो नमस्कार असतो। आणि तो गुण ज्याच्या ठाई वसत असतो, कारण गुण हा काही नुसताच राहत नाही, सुगंध असला तर त्याला फुलं पाहिजे, गुढी असली तर त्याला साखर गुळ काहीतरी पाहिजे, तसं हा गुण ज्याच्या ठिकाणी असतो त्याला आपण नमस्कार करायचा आहे। गणेश शारदा नाना शक्ती हरिहरांच्या अवतार मूर्ती सर्वांना नमस्कार करायचा आहे। त्याचं कारण काय आहे? आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार हा केशवम प्रतिगच्छती। प्रत्येक ठिकाणी नमस्कार करताना हा बोध असावा की तो आदि नारायण जो आहे, केशव जो आहे, त्याच्यापासूनच सर्व हे विश्व निर्माण झालेले आहे, व्यक्ती निर्माण झालेले आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणी केला जाणारा नमस्कार हा त्या केशवापर्यंत पोहोचणार आहे, त्या आधी नारायणाला मिळणार आहे, अशा भावानी हा नमस्कार करायचा आहे. म्हणून या कारणे सर्व देवासी नमस्कारावे अत्यादरेसी, अतिशय आदरपूर्वक त्याला नमस्कार करायला पाहिजे. देव देवांची अधिष्ठाने, सत्पात्रे सद्गुरूंची स्थाने, या कारणे नमस्कार करणे, देवाला सद्गुरूला नमस्कार करायला पाहिजे. काय होतं नमस्कार केल्याने? नमस्कार घेणारा जो असतो त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, तो मोठाच असतो. ह्यांनी नमस्कार केल्याने तो काही मोठा होणार आहे असं नाही, परंतु नमस्कार करणाराला मात्र नमस्कार केल्याने अनेक गोष्टी प्राप्त होत असतात. त्या काय होत असतात त्याच्याबद्दल समर्थ म्हणतात, नमस्कारे लीनता घडे, नम्रता येते. सामान्यतः मनुष्य काहीही जवळ नसताना देखील अतिशय अहंकारी असतो. बारीक सारी गोष्ट असली तरी मी 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 अशा एका फुंज त्याचा असतो. तो फुंज जर जायला हवा असेल आणि जायला हवाच जर परमार्थ करायचा असेल तर, त्यामुळे त्याच्यासाठी जे प्रेम पाहिजे, भाव पाहिजे, नम्रता पाहिजे, ती नमस्काराने नम्रता येते. पूजा केल्याने भाव निर्माण होतो, प्रेम निर्माण होतो. तसे इथं नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे विकल्प मोडे. एखाद्या म्हणजे व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल जर काही विकल्प असेल, नमस्कार करावा, आपणच प्रथम नमस्कार करावा, सहजच तो विकल्प दूर होतो. काही एकमेकांमध्ये जर का वेळावाकडा विचार असेल तर तोही दूर होतो. नमस्कारे सख्य घडे, आणि त्यामुळे सख्य घडतं नाना सत्पात्रासी. सत्पात्र जर असेल आणि आपणच प्रथम त्यांना वंदन जर केलं तर सहजच सख्य घडतं. नमस्कारे दोष जाती, नमस्कार करणारातले दोष जातात. मी कुणीतरी आहे हा जो भाव असतो तो जाऊन आपल्यापेक्षा मोठी मंडळी आहेत हा विचार मनात येतो, आणि आपल्याकडे लीनता घेतल्याने दोष कमी होतात. नमस्कारे अन्याय क्षमती, नमस्कारे मोडली जडती समाधानी. जर कोणाचं आपल्याशी जी सख्य असेल, नातं असेल, मैत्री असेल, ही जर का मोडलेली असेल तर पुन्हा नमस्काराने ती जडण्याची शक्यता असते. नमस्कारे कृपा उचंबळे, सद्गुरूंना जर नमस्कार केला, भगवंतांना नमस्कार केला, त्यांची कृपा सहजच उचंबळून येते. नमस्कारे प्रसन्नता पबळे, त्याने प्रसन्न होतात, सद्गुरू प्रसन्न होतात, भगवंत प्रसन्न होतात. नमस्कारे गुरुदेव ओळे साधकांवरी, तो साधक पाहिजे आणि ते गुरुदेव पाहिजे. तर साधकाला दुसरं काही नको असतं, सद्गुरूंची प्रसन्नताच हवी असते. आणि त्या भावाने त्यांनी जर नमस्कार केलेला असेल तर सद्गुरूंना देखील साधकांना जे अभिप्रेत असतं तेच देण्यासाठी सद्गुरूंचा जन्म असल्यामुळे असा जर साधक त्याच्या ठिकाणी शरणागत आला, त्यांनी जर वंदन केलं तर सद्गुरूंची कृपाही त्याच्यावर घडते. निःशेषकरिता नमस्कार, हा नमस्कार सुद्धा निःशेष करायचा आहे, काही मागं ठेवून नाही, काही वगळून नाही. अहम वाचा चित्त आंग देऊन या शरण रिह, सर्वच्या सर्व अर्पण करायचं आहे असा निःशेषकरिता नमस्कार. नासती दोषांचे गिरीवर, अनेक दोष घडत असतात आपले, अनेक कर्म आपण करत असतो त्या कर्मामधून दोषच असतात. पण जे कर्म आपण करत असतो देह मनबुद्धीनं, त्या देह मनबुद्धीमध्ये अनेक दोष असतात, त्यामुळे ते दोष कर्मात येतात, साहजिकच आपलं कर्म देखील दूषित होतं. सहजन कर्म कौंतेय सदोषम अपि न त्यजेत असं भगवंतांनी म्हटलंय. तर ते दोष जायला हवे असतील तर नमस्कार करावा. आणि मुख्य परमेश्वर कृपा करी, आणि या वंदन भक्तीनं परमेश्वराची कृपा होते. नमस्कारे पतित पावन, पतित मंडळी असतात ती पावन होतात. नमस्कारे संतांची शरण, संतांना शरण जाणं घडतं. आणि नमस्कारे जन्म मरण दुरी दुरावे, महत्वाची जर काही गोष्ट असेल तर जन्म मरण दूर जातो. याचा अर्थ असा की ज्या देहाला जन्म मरण आहे त्या देहापासूनच हा वेगळा होतो. त्या देहाची जी अहंता असते ती जायला हा नमस्कार उपयोगी पडतो. मी कोणीही नाही, माझं काहीही नाही, मला काहीही नको, अशा तऱ्हेचा भाव जो आहे तो निर्माण होणं आवश्यक असतं. त्यामुळे या नवविधा भक्तीमध्ये हळूहळू हळू हा देहभाव कसा जातो आणि शेवटच्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत निःशेष कसा सर्व गोष्टी जातात ते बघण्याजोगं आहे. परम अन्याय करून आला आणि साष्टांग नमस्कार घातला, काही चूक घडलेली आहे, चूक झाली हे लक्षात आलेलं आहे, त्यांनी येऊन साष्टांग नमस्कार घातला तरी तो अन्याय क्षमा केला पाहिजे श्रेष्ठी. मग ज्याला नमस्कार केला असेल त्याचं कर्तव्य काय आहे तर त्याला क्षमा करणं. म्हणजे ह्याच्या पक्षी यांनी नमस्कार करून माझं चुकलेलं आहे हे दर्शवलेलं आहे, आणि मग ते जरी चुकीचं असलं तरी मोठ्या माणसाचं काम हे आहे की त्याच्यावर क्षमा करणं. नमस्कार असं आता आणखी एक समर्थ या ठिकाणी सांगतात की नमस्कार करण्यामध्ये आपलं काहीही जात नाही, तरी देखील आपण नमस्कार का करत नाही. नमस्कार असं वेचावे न लगे, किती पैसे पडतात का एक नमस्कार करायला, बा काही पैसे द्यावे लागतात असं आहे का? नमस्कार असं कष्टावे न लगे, काय कष्ट पडतात त्याच्यामध्ये नुसता एक नमस्कार घालण्यामध्ये. नमस्कार असं काहीच न लगे, उपकरण सामग्री पूजा करायची असेल तर सामग्री तरी पाहिजे, नमस्कार करायला काय पाहिजे, काहीच लागत नाही, दोन हात आणि एक मस्तक. पण ते नमवायला माणसाला मोठे कष्ट वाटतात, अपमान वाटतो, मी कुणीतरी आहे नमायचं कसं असं वाटत असतं. तर हा अहंकार जाण्यासाठी ही वंदन भक्ती अतिशय उपयोगी पडते. नमस्कार ऐसे नाही सोपे, दुसरी गोष्ट अशी अत्यंत सोपं आहे नमस्कार करणे. नमस्कार करावा अनन्य रूपे, पण त्याच्यामध्ये मात्र अनन्य भाव असा, तूच एक आहेस मी कोणी नाही असा भाव पाहिजे. नाना साधनी साक्षेपे कासयास येणावे, वंदन भक्तीनं हे जर प्राप्त होत असेल, त्यांची कृपा प्रसन्नता मिळत असेल, तर इतर नाना साधनं करण्यामध्ये कशाला शिडायचं आहे, वंदन करावं ना. साधक भावे नमस्कार घाली त्याची चिंता साधूस लागली. जर एखादा साधक शरणागत झाला असेल तर त्याची काळजी घेण्याचं काम ते सद्गुरु संत करत असतात, कारण हा त्यांना शरणागत झालेला आहे. शरणागताची आहे चिंता, तो परमेश्वर, तो सद्गुरु. आणि मग काय करतात, सुगम पंथे नेऊन घाली जेथील तेथे. कारण साधक आहे, साधकाला भगवत चरणाशी लीन व्हायचं असतं. मग ते काम संत सद्गुरु करतात की साधक शरणागत आलेला आहे तेव्हा त्यांचं जे काम आहे तो मार्ग दाखवणं आणि काय केलं असता भगवत चरणी लीन होता येईल हे सांगणं हे सद्गुरु करत असतात. म्हणून या कारणे नमस्कार श्रेष्ठ, म्हणून वंदन भक्ती ही श्रेष्ठ आहे. नमस्कारे ओळती वरिष्ठ, मोठी मोठी मंडळी देखील नमस्काराने आपल्यावर प्रसन्न होतात, त्यामुळे ही वंदन भक्ती हे करायला पाहिजे असं समर्थाने याच्यात स्पष्ट सांगितलं. नंतर मग चौथ्या दशकातली सातवा जो समास आहे त्याच्यामध्ये आली ती दास्य भक्ती. ही महत्वाची भक्ती आहे, करायला अवघड आहे. हळूहळू आपण अवघड अवघड भक्तीकडे चाललो आहे, परंतु पहिल्या भक्ती जर जमत गेल्या तर पुढचं अवघड आहे असं वाटत नाही. आता सातवे भजन ते दास्य जाणावे, पडिले कार्य तिथुके करावे. दास्य भक्तीमध्ये काय करायचंय असं ते विचारलं, जे जे काही काम समोर येईल ते करायचं आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी, भगवंतांच्या ठिकाणी, तिथं कुठंही मी कोणी नाही असं असल्यामुळे तिथली काही साफसफाई असो, स्वच्छता असो, त्यांनी सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सर्वच्या सर्व कर्म पडिले तिथुके करावे, समोर काम दिसलं की ते करायचं आहे. त्याच्यासाठी साधा सदा सन्निधाचे असावे देवद्वारे. दास्य जर करायचं असेल तर देवद्वाराच्या तिथंच पाहिजे, तर काय काम आवश्यक आहे ते कळेल. हा लांब जर कुठंतरी असेल तर काय काम आहे, काय करायचं आहे हे कळणारच नाहीये. म्हणून सदा सन्निध असावं, सद्गुरूंच्या सन्निध, देवाच्या सन्निध तिथं असावं आणि पडेल ते काम करावं. देवाचे वैभव सांभाळावे, न्यून पूर्ण पडोची नेदावे. देवाचं सर्व वैभव जे आहे ते वैभव त्याला कसं मिळेल ते पाहावं, मिळालेलं आहे ते सांभाळावं. सगळं देवाचं आहे, आहे तितुके देवाचे असा भाव ठेवून आपण अत्यंत नम्रपणाने स्वतःकडे दास्यत्व घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. जर का मंदिर असतील असा भाव ठेवून आपण अत्यंत नम्रपणाने स्वतःकडे दास्यत्व घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. जर का मंदिर असतील त्याचे जीर्णोद्धार करायचे असेल ते करावे. त्याच्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक असेल ते कराव्यात. तिथं बसण्याची जी स्थानं असतील, अनेक मंडळी त्या त्या ठिकाणी येत असतात, त्यांच्यासाठी सर्व व्यवस्था करायची असते. देवासाठी अलंकार भूषणे दिव्यांबरे नाना वस्त्रे रत्ने सगळं जे आहे तेही कसं मिळेल ते बघावं. अनेक ठिकाणी अशी असतात की त्या ठिकाणी येणाऱ्या लोकांची भोजनाची राहण्याची व्यवस्था अशीही करावी लागते. अशा वेळा ती देखील व्यवस्था जर असेल तर ते भक्त आहेत, ते साधक आहेत हे लक्षात घेऊन आपण जसं भगवंतांचं दास्य करणं तसंच तिथं येणाऱ्या भक्तांचं आणि साधकांचं दास्य हे देखील आपण करायचं आहे हे लक्षात घेऊन त्यांच्यासाठी जे जे काही करता येईल ते करायचं आहे. नीततेने असं म्हटलेलं आहे की सर्वां ठाई अतिसादर आणि दास्यत्वासही तत्पर. प्रत्येकाच्या ठिकाणी आदरपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि सगळ्यांचं दास्य करायला तयार पाहिजे. कार्यभागाचा विसर पडणार नाही. हे सगळं कशासाठी करायचं आहे असं जर विचाराल तर हाच त्याच्यातला बोध आहे की देह बुद्धी संपूर्ण गेल्याखेरीज आत्मबुद्धी त्या ठिकाणी येणार नाहीये. आणि आपल्याला जर काही मिळवायचं असेल तर देह बुद्धी घालवायची आहे आणि सोहम म्हणजे आत्माच मी या बोधावर यायचं आहे. त्यासाठी ही सर्वी वाटचाल आहे. जे जे काही पाहिजे ते तत्काळची दे जे आणि अत्यंत आवडी की जे सकळ सेवा. ती जी सेवा करायची ती मेवा मिळवण्यासाठी नाही. अनेक संतांच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असं दिसतं की काही काही मंडळी त्या संतांच्या जवळ राहिली ती सेवेच्या नावाखाली आपलीच तुंबडी भरत होती असं दिसतं. परंतु यथाकाल त्या लोकांना तिथून जावंही लागलं. संत प्रत्यक्ष काही बोलत नाहीत परंतु भगवंताचं सगळ्याकडे लक्ष असतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्ही निष्काम भावाने सेवा करता आहात का त्याच्यामध्ये तुमचा काही स्वार्थ आहे याच्याकडे आपणच लक्ष ठेवायला पाहिजे. साधकाने या बाबतीमध्ये अतिशय दक्ष असायला पाहिजे आणि स्वतःची परीक्षा स्वतःच घ्यायला पाहिजे. त्यामुळे सगळी सेवा ही अत्यंत आवडीनं केली पाहिजे. चरण क्षाळणे स्नाने आचमणे गंधाक्षते वसणे भूसणे सगळ्या गोष्टी करायच्या. त्या ठिकाणी जे आहे ते सडे संमार्जन करावी, उदक पात्रे भरावी. कल्याण स्वामी समर्थांची सेवा करत म्हणजे केवढा मोठे हांडे दाखवलेले आहेत तिथे सज्जनगडावर. खालून भरून सबंद गडावर तिथे पाणी भरत असत. तेवढी मोठी सेवा आपण नुसती कल्पना केली तरी आपल्याला होणार नाहीये. जे जे मोठे मोठे भक्त होऊन गेले संत होऊन गेले त्यांनी आपल्या साधक अवस्थेमध्ये किती कष्टानी तो देह वापरलेला आहे आणि सद्गुरूंची सेवा केलेली आहे बघण्याजोगा आहे. सकळांचे करावे पारपत्य, आलयाचे करावे आतिथ्य. जी जी मंडळी येतील त्या सर्वांचं आदरातिथ्य करायचं आहे. ऐशी हे जाणावी सत्य सातवी भक्ती. वचने बोलावी करुणेची. जी मंडळी येतील त्यांच्याशी बोलणं कसं पाहिजे, अतिशय गोड बोलणं पाहिजे, नम्रपणाचं पाहिजे. अंतरे निवती सकळांचे ऐसे वदावे. बोलल्यानंतर त्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की असा मनुष्य असावा, ह्याच्याशी बोलावं असं वाटलं पाहिजे. नाहीतर हातात त्याच्यामध्ये सत्ता असली म्हणजे येणाऱ्या लोकांच्याशी हडथुडत जर आपण करत असलो किंवा आपल्या सत्तेचा दुरुपयोग जर करत असलो तर त्याला दास्यत्व म्हणताच येत नाहीये. त्या ठिकाणी फक्त सद्गुरूंचं दास्यत्व करायचं आणि इतरांच्यावर सत्ता गाजवायची असं जर होत असेल तर ते दास्यत्व होत नाही. प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे असा भावाने दास्यत्व केलं पाहिजे. तसे दास्य भक्ती वाटती सोपी पण अवघड आहे. ऐसी हे सातवी भक्ती निरोपिली यथामती. प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती मानस पूजा करावी. शक्य असेल तरी दास्य भक्ती प्रत्यक्ष करावी. पण पुष्कळ वेळाला सद्गुरु संत सर्वांनाच भेटतात असं नाही. अशा वेळी ते प्रत्यक्ष नाही भेटले तरी मनानी त्यांची स्थानं उभारावी. त्या ठिकाणी आपण त्यांचे दास आहोत ह्या भावाने तिथे येणाऱ्या लोकांसाठी जे जे काही करता येणं शक्य असेल ते जरूर करावं. आपल्या सद्गुरूंचं संप्रदायाचं महत्व वाढवायचं आहे. तिथे अनेक मंडळी कशी येतील मार्गाला लागतील हे बघायचं आहे. तर त्यासाठी जे जे काही आपल्याला करता येईल ते करायचं आहे. म्हणून मानस पूजा करावी. ऐसे दास्य करावे देवाचे. देवाचं दास्य अशा पद्धतीनं करायचं आहे आणि येण्याची प्रकार आहे सद्गुरूचे. हे जसं देवाचं दास्य करायचं आहे तसंच सद्गुरूंचं. कारण सद्गुरू आणि देव हे दोन नाहीत. सद्गुरूच देव जे आहे परमेश्वर जो आहे तो सद्गुरूंच्या रूपाने आपल्या समोर अवतीर्ण झालेला असतो. त्यामुळे देवाचं दास्य ह्याचा अर्थ सद्गुरूंचं दास्य आहे. असं जर केलं प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचं. सद्गुरूंच्या ठिकाणी सुद्धा जर प्रत्यक्ष आपल्याला नाही करता आली तर मानस पूजेच्या अंगाने सुद्धा त्यांची जी अर्चन भक्ती आहे वंदन भक्ती आहे ही करत जायची. आपण एकापेक्षा एक या पूजेने भक्तीने वर चाललेलो आहोत. अर्चन भक्ती झालेली आहे, वंदन भक्ती झाली, दास्य भक्ती झाली आणि त्याच्या पुढची जी भक्ती येते आहे ती सख्य भक्ती आहे. ह्याच्यामध्ये आपण देवाचे दास राहत नाही आहे तर देवाच्या अगदी जवळ जातोय. सख्य भक्तीमध्ये भगवंत हा आपला जणू सखा आहे अशा बोधावर येतो आहे. म्हणून सख्य भक्तीमध्ये समर्थांनी आणखी विस्तृत विवरण असं केलं आहे की नेमकं त्या साधकाने काय करायला पाहिजे की ते केलं असता भगवंताशी त्याचं सख्य जमेल. कारण जेव्हा आपण सख्य असं म्हणतो तेव्हा त्या दोन व्यक्तीमध्ये अत्यंतिक समान भूमिका असली पाहिजे. त्यांचे आचार विचार, त्यांचा मनाचे भाव, बुद्धीचे निश्चय, अंतःकरण हे जितकं जितकं एकमेकांशी जुळतं मिळतं होईल तितकी ती सख्य भक्ती होते. आणि अशी सख्य भक्ती भगवंताशी करायची असल्यामुळे साधकांनी आपल्यामध्ये काय परिवर्तन घडवून आणायला पाहिजे त्याची सुरुवात श्रवण भक्तीपासून झालेली आहे. श्रवण भक्तीपासून आपण समजून घेतो आहोत की भगवंतांना काय पाहिजे आहे आणि त्यांना जे काही पाहिजे आहे तसं आपण करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून मग दास्य भक्तीनंतर सख्य भक्ती आणि शेवटची भक्ती येते ती आत्मनिवेदन भक्ती. अशा नवविधा भजन असं म्हटलेलं आहे किंवा नवविधा भक्ती अशी म्हटलंय. या भक्तीच्या अंगाने भक्ती ह्याचाच अर्थ मुळी विभक्त नसणं, भगवंताने आपण एकच आहोत. मग सुरुवातीला ही भक्ती जी आहे ही भक्ती कर्माच्या अंगाने आहे. पूजन करायचं आहे, वंदन करायचं आहे, असं सगळं आपण करणार आहोत. आणि असं करता 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 पुढे काहीच करायचं नाही आहे आणि आपण भक्त आहोत, विभक्त नाही आहोत अशा बोधावर आपल्याला यायचं आहे. त्यासाठी सख्य भक्ती काय आहे ते आपण पुढच्या प्रवचनात पाहू. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यान् जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.